नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. आज जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या औचित्यानं सर्वांना वसुंधरेच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचं तसंच यासाठी येणाऱ्या आव्हानावर मात करण्यासाठी आपले प्रयत्न आणखी मजबूत करण्याचं आवाहन केलं आहे. पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासंदर्भात पंतप्रधानांनी सामाजिक प्रसार माध्यमावर एक चित्रफीत जारी केली असून पर्यावरणाला हरित बनवण्याचं संवर्धनाचं कार्य करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्यांची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असून जगातला सर्वात उंच रेल्वे कमान पूल चिनाब पुलाचं ते उद्घाटन करणार आहेत. स्थापत्यशास्त्रातील अद्भूत असा चिनाब रेल्वे पूल नदीपात्रापासून 359 मीटर उंचीवर असून हा 1315 मीटर लांबीचा पोलादी कमानदार पूल आहे, जो भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीनं आरेखित करण्यात आला आहे. या पुलामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील संचार संपर्क आता वाढू शकेल. त्याचबरोबर अंजी या देशातल्या पहिला केबल स्टेट रेल्वे पुलाचं उद्घाटन तसंच कटरा इथं 46,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. गंगा दशहराच्या मुहूर्तावर प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज प्रभू श्रीराम आणि अन्य देवी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पुढील महिन्याच्या 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं वेळापत्रक केंद्र सरकारनं काल जाहीर केलं. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना नवी दिल्लीत सांगितलं. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. देशातली जनगणना 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. ही जनगणना 2 टप्प्यात होईल. 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात होईल, तर 1 मार्च 2027 पासून देशातल्या उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल. लातूर ते मुरुड या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कराड लातूर ही एसटी बस घसरून एका बाजूला पलटी झाली, ज्यात जवळपास 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना मुरुड अकोला ते रामेगाव दरम्यान काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली. चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमींना लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महायुती सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वाटणी पत्रकांच्या दस्तांसाठी लागणारं नोंदणी शुल्क माफ करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा हिताचा असल्याचं मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा धाराशिवचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासोबतच कुटुंबातले वादही कमी होणार असल्याचं कोळगे यांनी म्हटलं आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावं अशा सूचना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत. सोलापूर इथं कृषी भवन आणि बाजारपेठ मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल तसंच शहरातील नागरिकांना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळं आणि बाकीची कृषी आधारित उत्पादनं थेट आणि माफक दरात खरेदी करता येतील. याच धर्तीवर राज्यात कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनींवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं कोकाटे म्हणाले. एक पीक एक गाव ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी कृषी विभाग विचाराधीन आहे. शालेय शिक्षण विभागानं शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा विकसित केला असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिकाऱ्यांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे. राज्यातील प्रत्येक मुलाला चांगलं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये पायाभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिलं जात आहे. तसंच प्रत्येक विद्यार्थ्याचं हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं मंत्री दादा भुसे म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.